प्रिय श्रोता सेवा कार्यक्रम सचो सर्री ते मेवा स्वागत है यू पाकु माशा है यू के इत कार्यक्रम ते में कुन आत्मिक लाभ पुट्टल सचो शांति उन्डे जिंदगी तलाई सचो सर्री पुट्टल ते इदिना पहले किया मट परमेश्वर ता संदेश तुन केंच कम वलट अमट उन्दी मधुर पाटा केंच कम
शक्ति उल ज्ञानुल
शांति उल ज्ञानुल शक्ति उल ज्ञानुल
शांति उल ज्ञानुल शक्ति उल ज्ञानुल
शांति उल ज्ञानुल शक्ति उल ज्ञानुल
प्यारो प्यारो नावल प्रभु यीशु नाना प्यारो प्यारो नावल प्रभु यीशु नाना नाम ये नटरो नाम ये नटरो यीशु ना प्यारो 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 नाम ये नटरो
आनंद उल चानुल खुशी उल चानुल आनंद उल चानुल खुशी उल चानुल
आनंद उल चानुल खुशी उल चानुल
प्यारो प्यारो नावल प्रभु यीशु नाना प्यारो प्यारो नावल प्रभु यीशु नाना नाम ये नटरो नाम ये नटरो यीशु ना प्यारो प्यारो नाम ये नटरो नाम ये नटरो नाम ये नटरो यीशु ना प्यारो प्यारो नाम ये नटरो
पवित्र है उल प्रेमी उल आंदुल
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 प्यारो प्यारो नावल प्रभु यीशु नाना प्यारो प्यारो नावल प्रभु यीशु नाना
प्यारो भाईडित इत कार्यक्रम तुन केंजन वालर सबे भावडू ननी सेलाकनु प्रभु शुना पवित्र हनी सामर्थ्य नाम ते मेकुन सब्तुन नवसेवा प्रिय दोस्तलुडी सच्चो सारी कार्यक्रम ते मिया सप्ता उन्दिवार फिर स्वागत है माकुन आशा है कि इमट सब बई प्रभु ईशु ना दया ते चंगो भलो हयट होए उन्डे माकुन विश्वास है कि कार्यक्रम तुन केंद्र जरिया ते मेकुन सब तुन आशीष पुट्टी ता है यदित कार्यक्रम तोन केंजन बात ते मियो मन ते बांगे भी विचार वायता होए या फिर मीवा बांगे भी प्रार्थना निवेदन होए ते इमंड माकुन अपनो चिट्ठी ते बेचक लिखे किसी रॉकेट अमट मिलाई प्रभु ईसुन से बिनती के को वोल मीवा सब परेशानी तुन भी हटे कैनुल उन्डे अमट मीवांग चिट्ठी ना जवाब भी जरूर सिकुम प्रिय दोस्तलुड़ी इमट अपनो चिट्ठी ते मीवा पूरु पता लिखे किसी रॉकेट आप ही अमट मीवा चिट्ठी ना जवाब भी आसानी तल से सी सके माइकम धन्यवाद भाईडित इमट माकुन चिट्ठी লিখে কিছু রত্তির আমার মিবাং চিঠি নু লাইসুং বার পড়ে মাতাম পড়ে মাসে কোন জীবাতে খুব খুশি আত মিবাং চিঠি লাই মে কোন বহুত বহুত ধন্যবাদ পিয়ারো ভাইড়ি আনে সে লাগনে ইমড মাকু নে হুনে চিঠি লিখে কিছু হামেশা রকিট আমার মি লাই প্রভু সে প্রার্থনা কি কম অন্ড মিবাং চিঠি না আশা ভি কি কম অন্ডে আমার মিবা সেবা তালাই হামেশা তৈয়ার হইয়াম তো বড় দোস্তা লুড়ি টামাট আপনো নেটাইত বাইবেল অধ্যয়ন তা কার্যক্রম তুন শুরু কেনা মুন্নে প্রভু ইসুন সে বিনতি কম প্রভুজি আমার সব অন্দিবার ফির সচ্চো মন তাল নি করু ওয়াইতল অন্ডে আমার নি কুন আত্মা তাল ধন্যবাদ সে আতলম কি ইমামা কুন পিজড়া সময়তে চকো ভালো ইরতি ওন্ডে আবে তাক চঙ্গো ভালো ইরতো নি ইদ মান্দিত লাই ভি আমার নি কুন জীবাতাল ধন্যবাদ সিয়াতলাম প্রভুজি সময়তে বাইবেল অধ্যয়ন ক্যালে মাব সহায়তা আনি মদত কি ওন্ডে মা কুন আশিস শিম কি আবার নিবা পবিত্র বচন তুন গ্রহণ কিছু সাকে মাইকাম প্রভুজি মাব বিশ্বাস তো সিরাপ নিপর রই নি সে মাইসি দুনিয়াতে বলে হিলে প্রভুজি ইয়ার সব কেঞ্জন ওয়ালেড ভাউডু নানি সে লাকনু বাঙ্গে বি পরেশানি হয়ে ইয়া ফির বোল বিমার হইতে ইম বোড়ুন পুরো রীতি তাল চঙ্গো কিম বাড়িকি ইমা চঙ্গো ক্যান ওয়ালে পরমেশ্বর দাও নি আন্দি অন্ডে ওড় সব পরেশানি তুন বি হটে কিম অন্ডে ইয়ার সব কেঞ্জন ওয়ালেড ভাউডু নানি সেলাকনু আশিসানি বরকত সিম ওন্ডে নিবা পবিত্র বচন তোন পুন্দান লাই ইয়ার সব তোন আকল সিম প্রভুজি নিলাই ভাঙে বিকাম কঠিন লে ইমা সব কুছ কিছু সাকে মাইতো নি ধন্যবাদ প্রভু নি ইমা মাওয়া বিনতি তোন খিস্তি ইঙ্গা আমাট বড়াং তালেকা কাম মাও তালেকা না মুন্নে ইমা পুন্দা তুনি কি মা কোন বড়াং বড়াং চিজ কনা জরুরত হই ধন্যবাদ তা সঙ্গ নে ইদ বিনতি তুন ইসু মসিহ নামতে তালেক কি তোনা আমিন ইহুনে আই প্রিয় দোস্তা লুড়ি নেয় নাম্বার আপনো কার্যক্রম তে পুরানো নিয়ম তা ব্যবস্থা বিবরণ নাম তা কিতাব তাল ইয়ড়ুং অনি আট পাঠ না অধ্যয়ন উন্দিখা কনল কেসি রহে মাইকা তো বড়ট ভাইডি তানি সেলকনিট ইমাট আপনো কাম ধন্দা তুন ঘড়ি মেন ছোড়ে গেছি প্রভু ইশু না সচ্চে বচন তুন কেঞ্জট ওন্ডে প্রভু ইশু না আশিস তুন ইয়েনট প্রিয় কেঞ্জন ওয়ালের দোস্তা লুড়িট ই বচন নু পড়া ধ্যান তাল কেঞ্জট ওন্ডে ইবন পরো বিচার কিম প্রভু মিওয়া জীবাতে আনন্দ খুশি ওন্ডে মনতে পুরো শান্তি সিয়ানল ওন্ডে মি বাহারে কাম ধন্দাতে ভি খুব আশিসানি বরকত সিয়ানুল মাওল প্রভু মহানাইল ওন মাকুন সব কোচ সিয়াতুল হাইল আমট বোন বড়াং শিষ্যকে মাইতরন আমট বোন সিরব ধন্যবাদ তভেট সিসি সকে মাইতরন ইদ্য মাওল প্রভু না সচ্চো ভক্তিয়ান মাওল প্রভু রাজানুল রাজাল ওন্ড প্রভু নোল প্রভু আন্দুল প্রিয় দোস্তালুড়ি নেন আমট আপনো কার্যক্রম তে ব্যবস্থা বিবরণ তা কিতাব তাল ইয়ড়ুং অনি আট পাট টুন সুরু কিসি রহে মাইকম ইয়ড়ুং পাট তে পরমেশ্বর দাও ইসরায়েল ওড়ু চক রূপ তে হুকুম সিয়াতোলাই কি বপড়ে মাট ক্রিয়া তা দেশ তে সোড়িকিত আগামী কোন খোদ তুন পুরো রূপ তাল আলগ মন্দানা আর দুসরো জাতি তে জরা ভি মিলে মায়না হলানাল আমাটি বচন তে পড়কাট্টর ভাষা তা উপয়োগ আতা কে হুড়সি রহে মাতল মিকুন খেয়াল হয়ে পরমেশ্বর বোড়ন হুকুম শীতল কি ইমা বোনে জকসি মিনি সিমা ইয়ানে কি মা বোনে ইনাত্তর মিনি পঙ্কি মানবান অনাত্ত জানওয়ার তাহলে দোস্তা লুড়ি ধনিয়াম আপনো আপতা বের আনি খুদতা ঘৃণা এ দিনাত্তর পহতানা খাক বুইতাই আদন খিলাপতে মানবানা মন্তা ঘৃণা ও নত্তুর খাক होइताई कुछ लोग बड़ा पुराना नियम तोल परमेश्वर तुन पसंद हल्के बोलित विचार तोन पसंद हल्के बोल की परमेश्वर देश नु नाश किसी सियातो ले मुंदनी नालू वचन ते परमेश्वर दाऊ बोलून इहुन भी इंदा तो लही की दूसरो जाति ते मलमिंग भी उमे नहीं की केत इग्गा माकुन परमेश्वर ता इद नियम ता उचित कारण विधि सी रही माता है उड़ भयंकर बीमारी ता कारण तल नाश आसी धानुर रोग इदान पाप ता कारण और जाति ने आसी मत्ता दूसरो जाति ते मलमी किया ना मतलब आंध के इसराइल जाति ही नास आसीदार वास्तव ते मुसल सब मान दिंग हल पुंजी मत्तोल पर परमेश्वर दाऊ सब कुछ जन मंद औ जातिंग टोंगी ना पूजा क्यान वाले मत्ता ओंडे औ इसराइल ता औलाद तुन जिंदो परमेश्वर तखाक मलुची सके मांदू इदन लाई प्रभु वोड़न हुकुम सीतुल की वोड़न पूरो रीति ताल नास किसी वट की बेना चीज आत्मा तो नास किया ना कारण बने मात अदन भी पूरो रीति ताल नास किसी वट के आप ही मीवा भलाई है परमेश्वर दाव वोड़न चोको चितोनी सिस सीतुल की यदि वोड़ दूसरो जाति थे मलमिंग भी हो क्या नो ओंडे वोड़ा पेन का नाम भक्ति क्या नो ते परमेश्वर दा वोड़ुन अदेश तल बाहरो टंडसिस्यानुल हुकुम हल माने क्या ना नतीजा दूसरो जातिर लेका आयन परमेश्वर इस्राएल पर रो इदमांदी साव वहची मत्तोल की उल प्रेम क्यान वाले परमेश्वर आंदुल प्रभु वोड़ुन नास आसा के हल हुड़नर ओंडे उसारो नियमानी चितोनी इद्दे प्रेमता नतीजान प्यारो केंजन वाले भाई लोगोड़ी सारों वचन तल नौ वचन लोगोस यु वचन ते अमर परमेश्वर ता दया नी प्रेम ता भारते पढ़े मासी रहे मत्र निर्गमन ता किताब ते अमर पढ़े मातम की परमेश्वर दाऊ मिसर देश ते वोड़ा किल पे मायना लेंग तुन किंस्तुल ओंडे वोड़ुन फिरोन ता करू दल कई दल छोड़े किसतुल यु सब कुछ परमेश्वर दाऊ अपनो महान प्रेम ता कारण की तुल ओंडे परमेश्वर दाऊ वोड़ुन बिने खास उद्देश्य तल छोड़े किसूची मत तुल नौ वचन माकुन भते क्या ता है कि बोल परमेश्वर ता संग ने प्रेम क्या तो लयुल ओंडे हुकुम ता पालन क्या तो लयुल ओंडे संग ने बोल अपनो वोले अपनो वाचा तुन पूरो क्या तोल ओंडे वोल परो दया क्या तो लई दस ग्यारह वचन ते अमट इदेना उल्टो हालत तुन हुड़ची रहे मातुलम परमेश्वर दाऊ हरेक वोल मानवन आशीष सियानुल बोल वोना हुकुम ता पालन क्या तो लई बच्चो अच्छा आई वल की इसराइल परमेश्वर दाऊ ना हुकुम ता पालन किए बड़ अमट हुड़ी तुलम की परमेश्वर दाऊ वोलन पूर्व रूप तल हिम्मत सिसी रहे मातुल वोल वोलन मिसुताना भी वचन सियातुल अमट हुड़ी तुलम की परमेश्वर दाऊ वोलन धीरो धीरो याने की आद जाते नु नास क्या नुल बेनंग जाति वोल पर रो राज क्या तंग ते हुड़ मुन्ने बड़ंग लिखे माता है दंताल की लोगोड़ा गिनती कम आयना कारण तल ग्रह कैन वाले अब वे नुकसानी मिनी खिमा कई फिर अमट पढ़े मातम की युसारो जाती अपने बुरो काम ना कारण तल पूरो रूप तल नास आसी दानु इमट उन मिनी सोच के मट की परमेश्वर दाउ औ जाती ना प्रति धीरज हेलेरोल इमट उत्पत्ति पंद्रह पाठ तुन होड़ इग्गा तेरा वचन तल सोलह वचन ते एहुन लिखे माता ही इद वचन ते परमेश्वर दाऊ अपनो प्यारो अब्राम तसंग ने इत क्रिया लिखे तिंजी रहे मातुल है कि निवक खानदान परद्विस्त तल आपी चौथो पीढ़ी ते एक गमल से वासीदान उड़ ಬಾಳಿಕಿ ಎಮರುಡ ಅದರ ಅಪ್ಪನು ಅವೆಲುಗುಸ್ ಪೂರೋ ಹಲಾಯೋ. ಇದ್ರಂಗ್ನೆ ಪರಮೇಶ್ವರ ದಾವು ಏಳು ನಾಲ್ಕು ಸುತ್ತೀಸ್ ವರ್ಸಾಂಗ್ ಸೀತುಲ್ ಬಾಪಿ ಓಳ್ ಪಸ್ತಾವ ಕಿಸಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ತಖಾಕ್ ಮಲ್ಸಿ ಹನ್ನೆಡ್ ಇಮಟ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಸೆ ಜಾದ ದಯಾ ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಹಲ್ ಅಚ್ಚಿಸಕೆ ಮೈವಿಟ್. ಇದ್ದಲ್ಲೈ ಯು ಕಟ್ಟರ್ ಜಾತಿನ ಪ್ರತಿ ಚೂಟೋ ದಯಾ ಕ್ಯಾನ್ ಸೆ ಬಾಂಗೆ ಫಾಯ್ದ ಹೇಳೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ದಯಾ ಅನಿ ಪ್ರೇಮ್ ತೋಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಅಂದುಲ್ ಬಹುನ್ ಬೋಲ್ ಪುರಾಣ ನಿಯಮತೆ ಮತ್ತೊಲ್ ಅಹುನೆ ಬೋಲ್ ನಯ ನಿಯಮತೆ ಬಿ ಹೈಯು ಇಮ್ಮಟ್ ಮಾಸಂಗ್ನೆ ಈಗ ಆಡ್ ಪಾಡ್ ತೋನ್ ಹೊಡಟ್ ಆಡ್ ಪಾಡ್ತ ಅದ್ಯಂತ ವಿಷಯ ಇದಾಂತಕ್ಕೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ದಾವು ನ ಮುನ್ನಡ ಕೀತಲ್ ವಾಲೆ ವ್ಯವಹಾರ ಭವಿಷ್ಯ ವಾಯನ್ ವಾಲೆ ವಿಶ್ವಾಸ್ತ ಆಧಾರ ಪ್ಯಾರೋ ಭರಡಿಟ್ ಅನಿ ಸೆಲಕ್ನಿತ್ ಜ್ಞಾನ ಕೀತ್ ಪಕ್ಕು ಕ್ಯಾನ ಹೈ ಕಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ದಾವು ಭವಿಷ್ಯ ಭಿ ವಿಶ್ವಾಸ್ತ ಲಾಯೋಕ್ ಮದಾನು ಇತ್ ಪಾಡ್ತೆ ಅಮ್ಮಟ್ ಧಾರ್ಮಿಕ ಅನಿ ದೇಶದ ನಿಯಮ ವಿಷಯತೆ ಬಿ ಅಧ್ಯಯನ್ ಕೀ ಕಮ್ ಯು ಮಾದೇನು ಅಮ್ಮಟ್ ಇಕ್ಕಿಸ್ ಪಾಟ್ ಲುಗುಸ್ ಹುಡ್ಕಂ ಅಮಟ್ ಹುಡಿ ತೊಳಂ ಕಿ ನಯ ಪೀಡಿ ಎರದಂಡೋಡತ ದಿನ ಉಕ್ತು ಕಿನಾರ್ ಪರು ಹೈ ಓಡ್ಕಿಡಿಯಾ ತ ದೇಶತೆ ಹಂದನ್ ಲೈ ತಯಾರ್ ಹೈಯುಡ್ ಓಡ್ಪಳ ಆಶಾ ಅನಿ ವಿಶ್ವಾಸ ತ ಲಾಯೋಕ್ ವಿಶ್ವಾಸ ತ ಸಂಘ್ನೆ ಎರದಂಡೋಡತ ಅತ್ಖಾಕ್ ಹಂದನ್ ಲೈ ತಯಾರ್ ಹೈಯುಡ್ ಮುಸಲ್ ಒಡುನ್ ಆ ದೇಶತೆ ಸೋಡಿತನ್ ಲೈ ಪುರು ರೀತಿ ತಲ್ ತಯಾರ್ ಕಿಸಿ ರಹೆ ಮಾತು ಲೈ ಓಲ್ ಒಳುನ್ ಹುಕುಂ ಮನೆ ಕ್ಯಾನ್ ಲೈ ತಯಾರ್ ಕಿಸಿ ರಹೆ ಮಾತು ಲೈ ಪ್ರಭು ಚಾಹೆ ಮಾಯ್ತೋಲ್ ಕಿ ಬೋಲ್ ಪುರಾನೋ ಮಾಂದಿನು ಖ್ಯಾಲ್ ಕಿ ಉಡ್ಕಿ ಬದ್ರಂಗ್ ನೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ದಾವು ಓಳುನ್ ಚಾಲೀಸ್ ವರ್ಷ ಅನ್ಲುಗುಸ್ ಕರೆತ್ತೋಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ದಾವು ಚಾಹೆ ಮಾಯ್ತೋಲ್ ಕಿ ಅಮ್ಮಟ್ ಅಪನು ಪಿಜ್ಜಡ ಮಾಂದಿನು ಖ್ಯಾಲ್ ತೆ ಇರಕಂ ಬಪೋಳ ಓಳ್ ಇಹುನ್ ಲಿಖಿಕ್ಸಿ ರಹೆ ಮಾಸಿತೋಳ್ ತೆವೋಳ ಖಾಸ್ ಇಸಾರ ವಿಶ್ವಾಸಿಡ ಖಾಕ್ ಹೈ ನಾ ಕುನ್ ಇದ್ಮಾಂದಿತ ಖ್ಯಾಲ್ ಹೈ ಕಿ ಬೋಲ್ ಭಿ ರೋಪ ಭಲೋತ ಕಾಮ್ ಸುರು ಕಿ ತುಲೈ ಬೋಲೆ ಅಧ್ಯಯನ್ ಮಸಿ ಇಸುನ ದಿಯ ಲುಗುಸ್ ಪೂರೋ ವಿಖ್ಯಾನುಲ್ ಅನ್ನ ಪೋಲುಸ್ನ ಇಂದನ ಇದ್ ಮತಲವಾನ್ ಕಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ದಾವು ಮಾಕುನ್ ಸರ್ರಿ ವ್ಯಹತ್ತುಲೈ ಒಂಡ ಮಾಕುನ್ ಆಶಿಷ್ ಭಿ ಸೀತೋಲೈ ಮಾಕುನ್ ಇದ್ ಮಾಂದಿತ ಹಮೇಶ ಖ್ಯಾಲ್ ಭಿ ಇರನ ಚಾಹಿಯೆ ಯದಿ ಅದ ಸಮಯ ತೆ ಪ್ರಭು ಬಿತ ಮಾತ ವಕ್ತೆ ಮಾವ ಸಾಹಿತ ಕಿ ತೊಲೈತಿ ಉಲ್ವಾಯನ್ ವಾಲೆ ಸಮಯ ತೆ ಭಿ ಮಾವ ಸಾಹಿತ ಕ್ಯಾನು ಒಂಡೆ ಬಿತ ಮಾತ ಸಮೇತ ಅನುಭವ ಮಾಕುನ್ ಬಯನ್ ವಾಲೆ ದಿಯತ ಲೈ ಭಿ ವಿನಾಶ ಕ್ಯಾನ್ ಲೈ ತಯಾರ್ ಕ್ಯಾ ತೊಲೈ ಪರಮೇಶ್ವರ್ ದಾವು ಇಸ್ರಾಯಲ್ ತೊಂಡಂಗುಡೆ ಬಾಳಿ ಪರಕೀತುಲ್ ಒಳುನ್ ಇತ್ ಮಾಂದಿ ಪುಂದನ್ ಲೈಕಿ ಒಳ ಜೀವತೆ ವಾಸ್ತವತೆ ಬಣಂಗ ಪರಮೇಶ್ವರ್ ತಲಾಯಿ ಪ್ರೇಮ್ ಹೈ ಯಹಲ್ಲೆ ಜಾಂಚ್ ಕ್ಯಾನ ಜರಿಯತೆ ಬಾಂಗೆ ಬಿ ಚೀಸ್ತ ಪರಕ ಆಸಿ ಸಕೆ ಮಾಯ್ತಾಯಿ ಪರೇಶಾನಿಯ ಜಾಂಚ್ ತಲ್ ಪತ ಲಾಕ್ಸಿ ಅಂತಾಯಿ ಕಿ ಬೋಲೆ ಬಿ ಮಾನ್ವಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಔಲಾದ್ ಆಂದುಡಿಯ ಹಲಾಯೋಳ್ ಇಮ್ಮಡ್ ಬಿ ಬೋಲೆ ಮಾನನ್ ಪರ ವಿಶ್ವಾಸ ಕ್ಯಾ ತೋಡಿ ಬೋಲ್ ಇಮಟ್ ಪರಕ ಕಿಸಿ ಏನ್ ತೋಡಿ ಓನ ಪರಕ್ ಆಯನ ಸಮೇತೆ ಮೌಲ್ ಪ್ರಭು ಇಸು ಇಹುನ್ ಜವಾಬ್ ಸೀತುಲ್ಕಿ ಮಾನವಲ್ ಸಿರಪ್ ಸಾಳಿ ತಲೆ ಹಲ್ಲೆ ಬಲ್ಕಿ ಹರೇಕ ಅದ ವಚನ್ ತಲ್ ಬಹುನ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಟೊಡ್ಡಿ ತಲ್ ಪಸಿತಾತ ಹೈ ಪಿಸ್ಸಿ ಮನಾನುಲ್ ಓಲ್ ಜವಾಬ್ ಸೀತುಲ್ ಲಿಖೆ ಮಾತ ಕಿ ಬನಿ ಆದಮ್ ವರ್ರೈ ಸಾಳಿ ತೆಹಲೆ ಪಿಸೋಲ್ ಪರ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಟೊಡ್ದಲ್ ವಾತ ಒಂದಿ ಒಂದಿ ವಚನ್ ತಲ್ಪಿಸಿ ಮಂದಾನುಲ್ ನ್ಯಾಂಡ್ ವಿಶ್ವಾಸಿನ ಸಬ್ಸೆ ಪಳ ಧನ್ ದೌಲತ್ ಪ್ರಭು ಪವಿತ್ರ ವಚನ್ ಆಂದ್ ಇಸಚ್ಚೋ ಧನ್ ಆಂದ್ ಇದ್ ಪ್ರಭು ನೋಡ್ ಅವಲಾದನ ಕರ್ರು ಮಂದನ ಚಾಯಿಯೆ ಇದ್ ಆತ್ಮಿಕ್ ಸಾಡಿ ಅಂದ್ ಇದ್ ಪವಿತ್ರ ಮನ್ನ ಆಂದ್ ಬಹುನ್ ಸ್ಪರ್ಶತಲ್ ರೈತಾಯಿ ಆತ್ಮಿಕ್ ಮನ್ನ ಇದ್ ಮಾಲೈ ಅಚ್ಚ ಸಾಡಿ ಅಂದ್ ಇದ್ದಲ್ಲೈ ಬುದ್ಧಿ ಜ್ಞಾನ್ ಒಂಡೆ ಮೆಂದುಲ್ ತಪೂರೋ ಬಳುತ್ರಿ ಕ್ಯಾತಾಯಿ ಇದ್ಮ ಮಸಾರೋ ಮೆಂದುಲ್ತ जरूरत न पूर्ति क्या ताई इग्गा अमट उन दिखास मंदित पर रुम्मीवा ध्यान तुन वोयना चाहे माई तुलम प्रिय केंजन वाले दोस्ता लुड़ित परमेश्वर इस्राएल लुड़ून किड़िया तदेश ते अववाना बात ते हिस भरोपुरो आयना किड़िया सीतुल अद्दे न मुन्ने हल्ले इद्दे रंग ने वोल विश्वासी लुड़ून भी इद संसार ते बोले भरोपुरो आयना वचन हल सेवल कुछ सिपाहीड़ कुछ विश्वासीण में कौन भरो पूरो दिस रहे मायनो उंडे इदन लाई अमट प्रभु ना धन्यवाद क्या तरन परमेश्वर दाऊ इदरंग ना बिने भी वायदा हल्के बोल मौल प्रभु यीशु मसीनोल परमेश्वर दाऊ ना धन्यवाद आई मसीह ने बोल माकुन आगास दीप तंग सब रंग नंग आत्मिक आशीष सीतो लाई इसराइल देश ता भरोपुरो आय ना हुकुम माने क्या ना यदि वोड़ हुकुमता पाला नल की नलते परमेश्वर दाऊ वोड़ा बांगे सहायता हल्की नल बहुन दूसरो जातिर संग ने आयल अहू ने वोड़ संग ने भी आयल हुकुम तोन माने क्या ना उन दूसरो जाति तल अलग रल मालाई एक खास संदेश है बहु न मट विश्वासता जरियते प्रभु ना औलाद बने मासी रहे मातुलम तिमाकुन हुकुमता मतलब तुन भी पुनाना जरूरी है हुकुम तुन माने क्या ना जरियते अमट परमेश्वर ता प्रेम तुन वहता तुलम इदन तलमावा भला आयल ते वोल रण आदमी ना फलोक ताहतुर वोल मतल यूसुफ बरसब्बा ये ना दूसरो पड़ोल युस्तुस मत्ता दूसरो मतल मतिया प्रार्थना किसी वोड इत्तुर ये प्रभुनी इम सब ना दिल तमा दी पुंदा तुनी माकुन बते किम की ये रंटेन इपिटल यहूदा ना जगा सेवकाई कहले बोल आची ये तो नी बाड़ी की यहूदाल माकुन छोड़े किसी तनवा ठीक जगाते हत्तोल अने वो रंटे पड़ोक ना चिट्टिंग वाटसी आज तोड़ अने मतिया ना पड़ोल पसीथी हत्ते वोल 11 चेला लोल मिले मासी हत्तो पेंतेकोस्त पड़ोडा तेवारता दियावात अने ईशुन परो विश्वास क्यान वाले सब उन्दी जगह इकट्ठो आसिमत्तो पड़क ने अगस्ताल तेज वड़ित लेका आवाज बात अनि बेगा वोड उत्तोड पूरा रोन अध्यनते निंचियत हुडर की किस तंग ज्वालंग वन जेक लेका फटे मासी फैले माइता अनि वोड़न वोड़न परो ठहरे माइता वोड़ जीवते पुत्र आत्मा निंचियत अनि आत्मा बहुन वोड़ुन वन किले सकते सीन वो दूसरो दूसरो पार से वन किला तोड़ यरूशलेम ते धर्मी यहूदिर मंदोड़ पर यड़ सारो दुनिया तंग सब देश कनोड़ मत तोड़ वो इतन केंची फड़ा भीड़ किसी इकट्ठो आसी घबड़े मासी हत्तोड़ बाड़ी की वोड़ वोड़ुल केंचदोड़ की यड़ नावा ही पासी वंकी तोड़ अचरज किसी इंदला तोड़ येड़ वंकन वाले गली लेड़ आंदोड़ की बा ते बहुन केंस तोड़ की येड़ समावा मावा पारसी वंकी तोड़ आमट पार्थिड़ अनि भेदिड़ अनि एथिमेड़ मुल्लुपोतियम नोल अनि यरूशलेम नोल अनि कपियो नोल पुस्तो वाले अनि आसिया वाले फुगिया लोड अनि पंफुलिया लोड मिस्र अनि कुरिनेत नालुं खाकनाल लिबुआलेड रुगटल वातोड यहूदिड अनि यहूदी धर्म नियम तग्रहण क्यान वाले क्रेतिड अनि अरबिड भी आंदम पर वोलु वोलु किसी अमाट अपनो अपनो पारसी ते येड़न परमेश्वर तंग फणंग फणंग काम को ना चर्चा किसोले किंजी तुलन सब अचरत किसी घबड़े मांदुड अनि समझे हले मायोड की बड़ांग आईता और अपुस्ते पूछ की नुड इद्दे ना बड़ांग मतलबान पर बोल बोले हसी किसी इंदुर येड कल उंजी झक्कम झोर आई तोड़ ते 11 ना संग पत्रस निच्छी फड़ा लेंग ते इत्तुल ये यहूदीरीट अनि यरूशलेम ते सब मंदान वाले रीट इद मांदी असल किंजट सवेरता वर 9 बजे माता ಪರೀತ್ ಯೋಲ್ ನಬೀನ ಅದ್ ಮಾಂದಿ ಅಂದ್ ಕಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ಇಂದ ತೋಲ್ ಆಕಿರ್ ದಿಯಾನೆ ಬಳಂಕಿಕ ಅನಿ ಬನಿ ಆದಂ ಪರ್ರು ನವ ಆತ್ಮ ವಾಡ್ಸಿಕ ಮ್ಯೂಳ್ ಮರ್ಕ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಮಾಂದಿ ವೆಹ್ಚಿ ಸ್ಯಾನುಳ್ ಯಾ ನವ್ವತ್ ಕ್ಯಾನುಳ್ ಅನಿ ಮೀ ವಂಗ್ ಮ್ಯಾಗ್ ಬಿ ಅಹುನ್ ಕ್ಯಾನು ಮ್ಯೂಳ್ ರೈಯೋಳ್ ದಸ್ತನ್ ಹುಡಾನುಳ್ ಮ್ಯೂಳ್ ಸೇನಾನುಳ್ ಸ್ವಪ್ನ ಹುಡಾನುಳ್ ನಾ ಒಡ್ ಸೇವಕ್ ಪರ್ರು ಅನಿ ನಾ ವಂಗ್ ಸೇವಿಕಾತ್ ಪರ್ರು ಆತ್ಮ ವಾಟ್ಕ ಅನಿ ಓಳ್ ಸಬ್ ಸಚ್ಚೋ ಮದಿ ವೆಹ್ಚಿ ಸ್ಯಾನುಳ್ ಅನ್ನ ಅಗಸ್ತೆ ಚಮಕ್ ತಾಕ್ ದಿ ಸೂಚಿ ಸೀಕ ಅನಿ ಧರ್ತಿತ್ ಪರ್ರು ಅಚರಸ್ತ ಕಾಮ್ ಕೀಕ ನತ್ತೂರ್ ಕಿಸ್ ಅನಿ ಧುವಾತ ಬಾದುಳ್ ಆಯನ ಪರ್ ಮಹಿಮಾತ ದಿಯಾನ ಆಯನ್ ಮುನ್ನೆ ಸೂರಜ್ ಸಿಕಾಟಿ ಅನಿ ನಲೆಂಜ್ ನತ್ತುಳ್ ಲೇಖ ಆಸಿದಾಲ್ ಪರ್ ಓಲ್ ಪ್ರಭುನ ಪಡೋಲ್ ಯತ್ತುಲ್ ಓಲ್ ಪಿಸಾನುಲ್ ಯೇ ಇಸ್ರಾಯೇಲ್ ನವ ಮಾಂದಿ ಕೇಂಜಡ್ ನಾಸರತ್ ನೋಲ್ ಇಶು ಮೀನಡ್ಡುಂ ಮಂದುಲ್ ಅನಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ಭಿ ಮೀನಡ್ಡುಂ ಉನ್ನ ಜರಿಯತೆ ಅಚರಸ್ತ ಕಾಂಕ್ ಅನಿ ಚಮತ್ಕಾರ್ ತಂಗ್ ಅನಿ ಅದ್ಭುತ್ ಚಿನ್ ದಿಸೂಚಿ ಇದ್ದೇನ ಸಬುತ್ ಸಿದ್ದುಲ್ ಕಿವೋಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಸಾಕನ್ ವಾಲೆ ವಾಸಿ ಮತ್ತುಲ್ ಇದಿ ಮಟ್ ಅಸಲ್ ತರತೆ ಪುತ್ತುಡಿಟ್ ಮುನೆಟಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಸಬ್ ಪುಂಜಿ ಬಹುನ್ ಠರಕಿ ತುಲ್ ಅವನ್ ಕಾನೂನ್ ಮಿಚುಕ್ ನವಾಲೆಡ್ ಈಶೂನ್ ಮಿವಂ ಕೈಕನೆ ಸೀತುಳ್ ಅನಿ ಇಮ್ಮಟ್ ಬೋನ್ ಸುಲಿತ್ ಪರೋ ಕೀಲಂಗ್ ಠೋಕೆ ಕಿಸುಚಿ ತರುಚಿ ಜಗ್ಸುಚಿ ವಾಡ್ತಿಟ್ ಮಗರ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಓನ್ ಸಾಯನ್ ಪಿಚ್ಚ ಓನ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಸೀತುಲ್ ಓಲ್ ಓನ್ ಸಾಯನ ದುಃಖ ತಲ್ ಛುಟ್ಕಾರ ಸೀತುಲ್ ಬಾಳಿಕಿ ಧೈಲೆ ಆಯೋಕಿ ಓಲ್ ಮೋತ್ತ ಕಾಬುತೆ ಮನ್ನಿಲ್ ದೌದ್ ತನ್ವ ಭಜಂತೆ ಓನಿನಲ್ ಇಹುನ್ ಲಿಖಕಿ ತೋಲ್ ಸಬ್ ದೇಂಗ್ ನಾವ ಸಾಮ ಪ್ರಭು ಹುಡಿತೋನ ನಾವ ಜೀವನು ಖಾಕ್ ಮಂಜಿ ಮದಕ್ಯಾತೋಲ್ ಕಿ ಅನ್ನ ಹೆಲೆ ಅರೋನ್ ಇವು ನಾವ ಜೀವ್ ಖುಚ್ ಮಂದಾನ ಫಳ ಖುಷಿಯಾಲಿತ ಮಾಂದಿಯಾನ್ ನಾವ ಮೈಂದುಡುನ್ ಬಿ ಇಹುನೆ ಭರೋಸತೆ ತಸಲ್ಲಿ ಆಯಲ್ ಪ್ಯಾರೋ ದೋಸ್ತಲುಡಿಟ್ ಇಂಗಮಾವ ನೆಟೈತ್ ಬೈಬಲ್ ಅದ್ಯಂತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇಗೈ ಖತಮ್ ಆಯ್ತಾಯಿ ಮುನ್ನಡ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತೆ ಮೀಸೆ ಫಿರ್ ದೂಸರ ಬಾರ ಮುಲಾಕಾತ್ ಆಯಲ್ ಪ್ರಭು ಯೇಸು ಮೇಕುನ್ ವಚನ ತ ಜರಿಯತೆ ಆಶೀಸನ್ ಬರ್ಕತ್ ಸೇವಿ
ಇನ್ನಿ ಕೆ ಮಾವಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸಚ್ಚ ಸರಿ ಕೇಸ್ತೆ ಮಾಕುನ್ ವಿಶ್ವಾಸ ಹೈ ಕಿ ಇದ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತೆ ಮಿಕುನ್ ಸಬ್ ತುನ್ ಆತ್ಮಿಕ ಫಾಯ್ದಾ ಪುಟ್ತಾ ಹೋಯ್ ಯದಿ ಇದ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತುನ್ ಕೆಂಜಾ ನಾ ಬಾತ್ ತೆ ಮೀವಾ ಮನ್ ತೆ ಬಾಂಗೆ ಭಿ ಸವಾಲ್ ಪೈದಾ ಆಯ್ತೆ ಹೋಯ್ ಯಾ ಫಿರ್ ಮೀವಾ ಜೀವಾತೆ ಬಾಂಗೆ ಭಿ ಶಂಕಾ ಹೋಯ್ತೆ ಇಮ್ಮಟ್ ಮಾಸೆ ಇದ್ ಪತಾತೆ ಸಂಪರ್ಕಿಂ ಮಾವಾ ಪತಾ ಹೈ ಯೋ
ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸಚ್ಚೋ ಸರ್ರಿ TWR ಇಂಡಿಯಾ ಪೋಸ್ಟ್ ಬಾಕ್ಸ್ ನಂಬರ್ 52 ಚಿಂದ್ವಾಡಾ 480000 ಉಂದಿ ಮಧ್ಯಪ್ರದೇಶ ಮಾವಾ ಫೋನ್ ನಂಬರ್ ಹೈ 9070803993 ಮಾವಾ ಇಮೇಲ್ ಪತಾ ಹೈ gundi@radio882.com ಪತಾ ಉಂದಿ ವಾರ ಒಂಡೆ ಕೇಂಜಿಯೇ ನಟ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸಚ್ಚು ಸರ್ರಿ TWR ಇಂಡಿಯಾ ಪೋಸ್ಟ್ ಬಾಕ್ಸ್ ನಂಬರ್ 62 ಚಿಂದ್ವಾಡಾ 480000 ಉಂದಿ ಮಧ್ಯಪ್ರದೇಶ ಮಾವಾ ಫೋನ್ ನಂಬರ್ ಹೈ 9070803993 ಮಾವಾ ಇಮೇಲ್ ಪತಾ ಹೈ gundi@radio882.com